चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जून महिन्यापर्यंत पुरेल इतकी साखर असल्याचं इंडोनेशियाचं म्हणणं। इंडोनेशियाच्या स्टेट लॉजिस्टिक एजन्सीचे अध्यक्ष निदेशक बुडी वासेसो यांनी स्थानिक उत्पादन आणि भारतातून आयातित साखरेच्या माध्यमातून जूनमध्ये साखरेचा पुरेसा साठा ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे, जेणेकरून स्थानिक बाजारामध्ये साखरेच्या किमती नियंत्रित राहतील। वासेसो यांनी सांगितलं की बुलोग यांच्या जवळ जूनमध्ये 75,000 टन साखरेचा स्टॉक असेल, ज्यामध्ये 25,000 टन घरगुती साखर आणि 50,000 टन आयातित साखरेचा समावेश असेल। भारतातून 50,000 टन साखर आयात केली आहे, ज्यामध्ये 21,800 टन देशामध्ये आली आहे, तर उर्वरित पुढच्या आठवड्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। आमचं उत्पादन पुढच्या महिन्यापर्यंत जवळपास 25,000 टन होईल। यासाठी लोकांना चिंता करण्याची गरज नाही। भारतामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानं आयातीमध्ये अडथळा आला आहे। नॅशनल सेंटर फॉर नॅशनल स्ट्रॅटेजिक फूड प्राईज यांच्या आकड्यानुसार ग्राहकांच्या स्तरावर 12,500 आरपी प्रति किलोच्या संदर्भ मूल्याच्या तुलनेत शुक्रवारी साखरेची किंमत सरासरी 17,400 आरपी प्रति किलो होती। बुलोग यांनी रिटेल विक्रेत्यांना 11,000 आरपी प्रति किलो पांढरी साखर विकण्यासाठी पूर्ण इंडोनेशियामध्ये एकाच वेळी कार्य सुरू झालं, जेणेकरून ग्राहक स्तरावर ही किंमत 12,500 आरपी प्रति किलो किंवा त्यापेक्षा कमी किमतीवर साखर विकण्याचे आदेश दिले आहेत। आम्ही नियम तोडणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात फूड टास्क फोर्समध्ये तक्रार दाखल करू, असं त्यांचं म्हणणं आहे।